आकाशवाणी मुंबई राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जीएसटी कर सुधारणांचं मान्यवरांकडून स्वागत. उद्योग जगतानं व्यक्त केलं समाधान. कोळशाच्या व्यवहारासाठी शेअर बाजाराच्या धर्तीवर वेगळा मंच सुरू होणार. जेएनपीटीच्या टर्मिनल टूचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे प्रधानमंत्री लॉरेन्स वाँग यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन. आणि आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताची आज मलेशियाशी लढत. जीएसटी कर रचनेतल्या सुधारणांचं सर्व क्षेत्रातून स्वागत होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या सुधारणांचं कौतुक केलं आहे. जीएसटीचे दर कमी करण्याच्या सरकारच्या या निर्णयामुळे सर्वांना फायदेशीर होणार आहे. जीवनमान सुलभ करण्यासाठी दरांचं सुसूत्रीकरण आणि सुधारणांसाठी एक सविस्तर प्रस्तावही तयार केल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. जीएसटीमधला बदल जीवन सुलभ आणि व्यवसाय सुलभ करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांवर मोठा प्रभाव टाकेल अशी प्रतिक्रिया परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी व्यक्त केली आहे. तर जीएसटीमधील सुधारणा हे एक परिवर्तनकारी पाऊल असून शेतकरी, एमएसएमई, महिला, तरुण, मध्यमवर्गीय या सर्वांनाच दिलासादायक असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. जीएसटी कर रचनेतल्या सुधारणेमुळे देशातल्या प्रत्येक कुटुंबाला मदत होणार असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले. तर या सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
याच्यामुळे व्यापाराला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल, व्यापार बूस्ट होईल, नवीन रोजगार निर्मिती होईल, लोकांवरचा बोजा कमी होईल आणि अर्थव्यवस्थेला प्रचंड मोठी चालना मिळेल. आणि म्हणून हे सेकंड जनरेशन रिफॉर्म्स करण्याकरता मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे मनापासून आभार मानतो.
जीएसटी सुधारणेमुळे ग्राहकांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल, तसंच खरेदी वाढेल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. या सुधारणांमुळे सर्वसामान्यांना दिलासा, महागाईवर नियंत्रण आणि लहान उद्योगांना मजबूती असे अनेक उद्देश साध्य झाले आहेत अशी प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. जीएसटीमध्ये केलेल्या सुधारणांचं माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी स्वागत केलं आहे. जीएसटीमधल्या सुधारणा या आधीपासूनच लागू व्हायला हव्या होत्या अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तर काँग्रेस पक्ष दीर्घकाळापासून या सुसूत्रीकरणाची मागणी करत होता असं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलंय. वस्तू आणि सेवा कर पुनर्रचनेचे जीएसटी परिषदेचे निर्णय सर्वसामान्यांना दिलासा देणारे असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे. उद्योग आणि व्यवसाय जगतानं या सुधारणांचं स्वागत केलं आहे. जीएसटी सुधारणेतल्या कर्जाची परतफेड आणि एमएसएमईवरचे अनुक्रमे 5% आणि 18% करांमुळे व्यवसाय प्रक्रिया सुलभ होईल अशी प्रतिक्रिया भारतीय उद्योग महासंघ सीआयआयनं दिली आहे. तर जीएसटी सुधारणा अप्रत्यक्ष कर रचना परिपक्व झाल्याचं दर्शवतात अशी प्रतिक्रिया फिक्की अर्थात फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजनं दिली आहे. असोचेमचे मनीष सिंघल यांनी सांगितलं.
उत्पादन बढ़ेगा, इन्वेस्टमेंट बढ़ेगा तो वो सारा भारत में बढ़ेगा. तो उस हिसाब से भारत में जब ज्यादा चीजें बनेंगी तो हम आत्मनिर्भर भी बनेंगे और हमारे आम आदमी के पास हाथ में ज्यादा पैसा होगा तो उससे वो अपनी डेली लाइफ में आसानी ला सकते हैं. एक तरफ सरकार डिजिटलाइजेशन कर रही है जिससे काफी आसानी आई है और दूसरी तरफ हर आदमी की लाइफ ईजी हो जाती है.
या सुधारणा म्हणजे कर व्यवस्थेतलं एक धाडसी पाऊल असून यामुळे मागणीला चालना मिळेल तसंच संबंधित प्रक्रिया सोप्या होतील अशी प्रतिक्रिया फिक्कीचे माजी अध्यक्ष शुभ्रकांत पांडा यांनी दिली आहे. लहान व्यापारी ग्राहकांसह भारताच्या अर्थव्यवस्थेलाही फायदा होणार असल्याचं ऑल इंडिया ट्रेडर्स कॉन्फेडरेशननं म्हटलं आहे. इंडियन मर्चंट चेंबरनं या सुधारणांचं स्वागत केलं आहे. सर्वसामान्यांनी या फेरबदलांबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. ऐकूया मुंबईतल्या दयानिधी महाविद्यालयातले शिक्षक मोहन वाघ यांची प्रतिक्रिया.
जीएसटीची जी पुनर्रचना केलेली आहे त्यासून स्टेशनरी या भागाला पूर्णपणे जीएसटीतून मुक्त केलेलं आहे. याचा फायदा असा होणार आहे की विद्यार्थी आणि पालक यांच्या शैक्षणिक खर्चात कपात होणार आहे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जास्तीत जास्त स्टेशनरी वापरून या विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणामध्ये प्रगती करता येणार आहे.
वस्तू आणि सेवा कर परिषदेनं 56व्या बैठकीत वस्तू आणि सेवा कर रचनेच्या सुसूत्रीकरणाला मान्यता देताना करांच्या दरात केलेल्या बदलांविषयी ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
वैयक्तिक विमा, सावधी विमा, युलिप अथवा एंडोमेंट पॉलिसी, कौटुंबिक ज्येष्ठ नागरिकांचा विमा तसंच पुनर्विमा यांसह सर्व वैयक्तिक आरोग्य विमा पॉलिसी यांना वस्तू आणि सेवा करातून सूट दिली आहे. 33 जीवरक्षक औषधांवरचा कर 12% शून्य, तसंच कर्करोग, दुर्मिळ आजार आणि इतर गंभीर आजारांवर वापरल्या जाणाऱ्या 3 जीवरक्षक औषधांवरचा GST 5% शून्य केला आहे. इतर सर्व औषधांवरचा कर 12% 5% कमी केला आहे. वैद्यकीय शस्त्रक्रिया, दंतोपचार, पशुवैद्यकीय हेतूंसाठी वापरली जाणारी वैद्यकीय उपकरणं आणि साधनं यांच्यावरचा कर 18% 5% केला आहे. केसांना लावायचं तेल, साबण, शॅम्पू, टूथपेस्ट, टूथब्रश, सायकली, स्वयंपाकाची भांडी आदी घरगुती वापराच्या वस्तूंवर 5% GST असेल. वातानुकूलित यंत्र, दूरचित्रवाणी संच, डिशवॉशर, लहान चारचाकी, मोटारसायकल, 3-चाकी वाहनं आणि सिमेंटवरचा कर 28% 18% केला आहे. जीएसटी कर रचनेतले 12% आणि 28% दर टप्पे रद्द करून 5% आणि 18% हे दोनच टप्पे ठेवले आहेत. मात्र पानमसाला, तंबाखू उत्पादनं तसंच साखरयुक्त पेयांवर 40% विशेष जीएसटी दर आकारला जाईल. 1200 CC पेट्रोल आणि 1500 CC पेक्षा अधिक क्षमतेच्या डिझेल कारवरही 40% दर लावला जाईल.
येत्या 22 तारखेपासून लागू होणार असलेल्या या सुधारणांविषयी आम्ही टप्प्याटप्प्यानं तपशीलवार माहिती देत राहू. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शेअर बाजाराच्या धर्तीवर कोळशाच्या व्यवहारासाठी वेगळा मंच सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय कोळसा मंत्री जी किशन रेड्डी यांनी आज मुंबईत दिली. कोळसा मंत्रालयाच्या स्टार रेटिंग पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. या मंचाच्या स्थापनेला संसदेची मान्यता मिळाली आहे. या मंचाच्या माध्यमातून देशातल्या खरेदीदारांच्या गरजा पूर्ण केल्या जातील असं ते म्हणाले. कोळसा क्षेत्रातल्या कंपन्यांनी नवनवीन तंत्रज्ञान विकसित करावं, त्याचवेळी विविध घटकांना ध्यानात घेऊन काळजीपूर्वक खाणकाम करावं असं आवाहन रेड्डी यांनी केलं. कोळसा नियंत्रकांच्या नव्या वेबसाईटचं अनावरणही त्यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे प्रधानमंत्री लॉरेन्स वॉंग यांनी आज जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या टर्मिनल 2 दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केलं. यावेळी केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलवाहतूक मंत्री सर्वानंद सोनोवाल, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बंदरे व नौवहनचे राज्यमंत्री शांतनू ठाकूर उपस्थित होते. ही गोदी पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी असून विशेष मार्गिका असलेलं या पोर्टवरचं हे पहिलं कंटेनर टर्मिनल आहे. बिहारमध्ये राजगीर इथं सुरू असलेल्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत आज भारताचा सामना मलेशियाबरोबर होणार आहे. थोड्याच वेळात म्हणजे 7:30 सामन्याला सुरुवात होईल. कोरियासोबत काल झालेल्या सामन्यात भारतानं 2-2 अशी बरोबरी साधली होती. न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करायला केंद्रानं आज मंजुरी दिली. न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टद्वारे ही माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने 24 ऑगस्ट रोजी त्यांच्या नावाची शिफारस केली होती. हवामान. राज्यात गेल्या 24 तासात सिंधुदुर्ग, वाशिम, गडचिरोली, पालघर, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडला. यवतमाळ जिल्ह्यात पुरात वाहून गेल्यानं एकाचा मृत्यू झाला. आज आणि उद्या रायगड, पुणे घाट, कोल्हापूर घाट आणि नंदुरबार, धुळे, नाशिक घाट आणि पालघर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. तिथल्या जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असल्याचं राज्य शासनाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. GST कर सुधारणांचं मान्यवरांकडून स्वागत. उद्योग जगतानं व्यक्त केलं समाधान. कोळशाच्या व्यवहारासाठी शेअर बाजाराच्या धर्तीवर वेगळा मंच सुरू होणार. JNPT टर्मिनल 2 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे प्रधानमंत्री लॉरेन्स वॉंग यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन. आणि आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताची आज मलेशियाशी लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.